कवयित्री वंदना विटणकर यांचं गीत स्वरबद्ध केलं आहे. खास उर्दू ढंगाची शैली जपणारे, संगीतात नवनवीन प्रयोग करू पाहणारे बुजुर्ग सर्जनशील संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजानं अत्यंत लोकप्रिय केलेलं हे गीत आता गात आहेत एक बंगाली गायक देवाशिष दासगुप्ता. या गायकाचं हे गाणं ऐकल्यावर कलाकाराच्या कलेला भाषेचा अडसर लागत नाही याची मनोमन साक्ष पडते. गाण्याचे शब्द आहेत, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी.
शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, कोठुनी अंबरी, सूर्य ती कसे बाजते बांसरी. रोम रोम फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, गंध का हास तो पाकड़ी सारुनी, वाहते निर्झरी प्रेम सन जीवनी. भवताली तुला साध खाली कुणी, खून घे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधसी मानवा राऊळी मंदिरी, तो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभ ते दान धर्मा तुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेड हा खेडशी कुठवरी. शोधसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधसी मानवा राऊळी.